टीव्हीवरच्या कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या पचनीच पडत नाहीत हे मी तुम्हाला विचारलं होतं. ते तीन तीनदा वळून बघणं काय असतं ना, असं ठडँग ठडँग ठडँग, तेच मला कळत नाही काय असतं ते. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे आपण आज साजरा करतोय. टीव्हीचा आजचा दिवस आहे, पण टीव्हीवरती जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच उगाच टाइमपास करायला लावणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. नांदेडकरांना काय वाटतं, कुठली गोष्ट आहे जी पटतच नाही मुळात जी टीव्हीवर दाखवली जाते, किंवा ती पल्लेही नाही पडते यार वो बात उनके. हॅलो
हॅलो,
हाय, कोण बोलतंय?
हाय, मी तेजस बोलतोय. महक,
तेजस काय वाटतं तुला सांग.
ऍक्च्युली तीन गोष्टी आहेत ज्या मला बिलकुल पसंद नाही पडत. फर्स्ट म्हणजे टीव्ही सिरियल्स ज्या डेली सोप असतात, बिलकुल नाही आवडत. सेकंडरी मला बिग बॉस हे आवडत नाही, कशाला भांडणं आपण लोकांच्या वागत काय. आणि थर्ड एक पार्ट तो म्हणजे मला आवडत नाही आता रियालिटी शोज. इतके रियालिटी शोज असतात म्हणजे ज्याच्यात रिअल काहीच घडत नाही यांचं नाव रियालिटी शोज असं वाटतं.
रियालिटी शो की रियालिटी किसी को भी नहीं पता.
म्हणजे प्रत्येक जण येणारा गरीब दाखवायचा आणि मग तो जिंकतो, गरीब दाखवायचा. अरे असं काय असतं ना प्रत्येक वेळा, त्याने बोर होतो मी असं.
येस, हर एक चाय वाला जाके कुछ ना कुछ बन जाए.
येस येस
येस. आपको क्या लगता है नांदेडकर, टीव्हीवरती अशा कुठल्या गोष्टी दाखवल्या जातात ज्या तुमच्या पल्लेच पडत नाहीत, पचनीच पडत नाहीत, किंवा तुम्हाला डोक्याला पटतच नाहीत लॉजिकली, त्या सांगा मला 9607007935 या नंबरवर. आणि काय ना, थोड्या वेळामध्ये आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट सुद्धा असणार आहेत. रादर माझा तो क्रश आहे असं तुम्ही म्हणू शकता, प्रेम आहे मला त्या माणसावरती. अशा व्यक्तीला मी आज माझ्यासोबत एम एच 935 मध्ये घेऊन आलेली आहे. त्यांच्याशी गप्पा मारणारच थोड्या वेळामध्ये. स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो.